आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज संध्याकाळी बोलावली सर्वपक्षीय बैठक. महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायत पुरस्कृत. आणि विदर्भात उन्हाची तीव्रता कायम. आज नागपूरसह अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना हल्ल्यासंदर्भातील माहिती तसंच या हल्ल्यानंतर सरकारनं पाकिस्तानविरुद्ध जी पावलं उचलली आहेत त्याची माहिती देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या ठिकठिकाणी राज्य पोलीस दल आणि सुरक्षा दलांनी संयुक्त शोधमोहीम तीव्र केली आहे. उधमपूर जिल्ह्यात आज सुरक्षा बलाचे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका सैनिकाला वीरमरण आलं. डुडू वसंतगड क्षेत्रात सुरक्षा बल राबवत असलेल्या शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानानं आज पहाटे 3:30 मुंबई विमानतळावर सुखरूप पोहोचली. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांवर काल रात्री डोंबिवलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिघांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. पुण्याचे कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे तसंच नवी मुंबईचे दिलीप दिसले या पर्यटकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव शरीर आज पहाटे पुण्यात आणण्यात आलं. पनवेलमधील दिलीप दिसले यांच्या पार्थिव देहावर काल पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचा विकास गावखेड्यांच्या विकासातून साकार होतो या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मधुबनी इथं पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दशकात पंचायतींना बळकट करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. 2 लाखांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटनं जोडल्या गेल्या त्यामुळे अनेक आवश्यक कागदपत्रं मिळणं सुलभ झालं. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतर 30,000 नवीन पंचायत भवन इमारती बनवल्या गेल्या. तसंच 10 वर्षात 2 लाख कोटींहून अधिक निधी पंचायतींना मिळाला आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी मोदी यांच्या हस्ते 13,500 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना पंतप्रधानांनी काही क्षण मौन पाळून आदरांजली वाहिली. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचं धाडस केलं आहे. ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल असं मोदी यावेळी म्हणाले.
मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. 140 करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकवादियों की कमर तोड़ कर रहेगी.
दरम्यान हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी ग्रामपंचायतीनं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023-24 अंतर्गत देशातून प्रथम क्रमांक पटकावला असून 1 कोटी पुरस्काराची मानकरी ठरली आहे. घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करणं, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी अशा उपाययोजना ग्रामपंचायतनं केल्या असून सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे.
3 जून आणि 3 जून आम्ही कार्बन न्यूट्रेटमध्ये जो स्पेशल पुरस्कार होता त्याच्यात पार्टिसिपेट केलं. गावामध्ये जे कुटुंब आहेत वैयक्तिक त्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त सोलरचा प्रचार करणे. दुसरा जसं सार्वजनिक इमारतीमध्ये आमच्या गावात 19 इमारतीमध्ये सोलरवरती चालतात. ग्रामपंचायत सुद्धा सोलरवर चालते. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन जर असेल तर जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे वळतील आणि म्हणून आम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर बसवला तो सुद्धा आमचा सोलरवर आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.india.org.
भारताचा पोलाद उद्योग हा नव्या आत्मविश्वासानं त्याच्या भविष्याकडे बघत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्टील 2025 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी दूरस्थ पद्धतीनं केलं त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरणाअंतर्गत निर्धारित केलेल्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. येत्या 2030 देशातलं पोलाद उत्पादन 30 कोटी टनांपेक्षा जास्त वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 3 दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन भविष्यातल्या वाटचालीवर चर्चा करणार आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान विदर्भातच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 45.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर अकोला इथं 45 अंश सेल्सिअस, वर्धा इथं 44.7, अमरावती आणि गडचिरोली इथं 44.6 अंश आणि नागपूर इथं 44.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. स्थानिक प्रशासनातर्फे उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचे प्याऊ, चौकात हिरवे नेट, दवाखान्यांमध्ये उष्माघात विभाग अशी सज्जता ठेवण्यात आली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरुमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरु होईल. नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली भूमी अभिलेख कार्यालयानं जिल्हा सूचना केंद्र भंडारा यांच्या सहकार्यानं नवीन क्यूआर कोड आणि संकेतस्थळ विकसित केलं आहे. या उपक्रमाचं लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या कार्यालयाशी संबंधित तक्रारी नोंदवता येणार आहेत तसंच प्रलंबित कामांबाबत माहिती मिळवणंही शक्य होणार आहे. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थान IIMC मध्ये मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक सत्र 2025-26 करता प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मे 2025 असून प्रवेश अर्ज IIMC च्या अमरावती कार्यालयात येऊन भरता येतील. इच्छुक उमेदवारांना प्रवेश प्रक्रियासंबंधी अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://iimc.gov.in/language-courses-25-26 वर मिळेल. राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त यवतमाळ इथं आज काँग्रेसनं सत्याग्रह आंदोलन केलं. नागरिकांना आर्थिक, सामाजिक न्याय देणारी लोकशाही व्यवस्था जगायला हवी, मात्र शासनानं गेल्या 3 ते 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, त्यामुळे निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसांचा सहभाग नगण्य होत चालला आहे अशी भूमिका या आंदोलनामागे असल्याचं माजी मंत्री वसंत पुरके यांनी यावेळी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज संध्याकाळी बोलावली सर्वपक्षीय बैठक. महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायत पुरस्कृत आणि विदर्भात उन्हाची तीव्रता कायम. आज नागपूरसह अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.